यिर्मयाह अध्याय 4. परमेश्वर असे म्हणतो, हे इस्रायल, जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील, तू आपले तिरस्कारणीय गोष्टी माझ्यासमोरून दूर करशील, आणि जर तू भटकणार नाहीस, आणि जर तू परमेश्वर जिवंत आहे अशी शपथ सत्यतेने, न्यायाने आणि न्यायपणाने वाहशील, तर त्याच्या ठाई राष्ट्रे आपणास आशीर्वाद म्हणतील व त्याच्या ठाई हर्ष करतील. कारण परमेश्वर यहुदा व येरुश्लेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो, तुम्ही आपले जमीन नांगरा, काट्यामध्ये बी पेरू नका. अवयहुदातील मनुष्यांनो आणि येरुश्लेमेतील रहिवाशांनो, परमेश्वरासाठी तुम्ही आपली सुनता करा व आपले हृदय परमेश्वराला समर्पण करा. नाहीतर तुमच्यातील कोणालाही विजवता न येणारा माझा क्रोधाचा अग्नी बाहेर पडून तुम्हा जळून टाकील. हे असे घडण्याचे कारण तुम्ही केलेल्या दुष्कृत्य आहेत. यहुदाच्या लोकास ही वार्ता कळवा आणि येरुश्लेमला हे ऐकू जाऊ द्या. देशात रणशिंगे फुंका, घोषित करा, एकत्र या, आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या. खून म्हणून ध्वज उभारा व तो सेनेच्या दिशेने दाखवा आणि सुरक्षितेसाठी पळा. थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट व भयानक विध्वंस आणीत आहे. सिंह त्याच्या झाडीतून बाहेर आला आहे आणि राष्ट्रांचा नाश करणारा निघाला आहे. जेथे कोणी राहत नाही असे तुमच्या शहरांना भयांमध्ये आणि ओसाडीमध्ये पालटायला तो आपल्या स्थानातून निघून येत आहे. म्हणून स्वतःला गोंताड गुंडाळा, रडा आणि मोठ्याने आक्रोश करा. कारण परमेश्वराचा क्रोध आमच्यापासून मागे फिरला नाही. आणि परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे हृदय मरून जाईल, याजक घाबरतील आणि संदिष्टे भयभीत होतील. तेव्हा मी म्हणालो, परमेश्वरा माझ्या प्रभू, तू यहुदातील आणि येरुश्लेम मधील लोकांस खरोखरच युक्तीने फसविलेस. तू त्यांना म्हणालास की तुम्हा शांती मिळेल, तलवार तर जीवापर्यंत पोहोचली आहे. त्यावेळेला या लोकास व येरुश्लेमेला असे सांगण्यात येईल, उजाड टेकड्यावरून गरम वाहणाऱ्या जळा माझ्या लोकांच्या कन्येकडे येतील, तो त्यांना उफळावायला किंवा स्वच्छ करायला येणार नाही. हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे आणि तो माझ्या आज्ञावरून येत आहे. आणि मी आता त्यांच्या विरुद्ध माझा निकाल जाहीर करीन. पहा, तो ढगाप्रमाणे आक्रमण करील. त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत, त्याचे घोडे गरुडापेक्षा वेगवान आहेत. आम्हाला हाय, कारण आम्ही लुटलेले आहो. हे येरुश्लेमे, तू तारले जावे म्हणून तू आपल्या हृदयातील पाप धुवून काढ. पाप कसे करावे हे तुझ्या मनातील खोल विचार किती काळ राहतील. कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि इफ्रायमाच्या पर्वतावरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे. राष्ट्रांना याबद्दल विचार करण्यास लावा. पहा, येरुश्लेम विरुद्ध घोषित करा की दूरदेशातून वेढा घालणारे येत आहेत आणि यहुदाच्या विरुद्ध ते आपला शब्द उच्चारत आहेत. शेताचे रक्षण करणारे तसे ते तिच्या सोबवती आहेत, कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केले आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुझे मार्ग आणि तुझे कर्म यांनी तुला या गोष्टी आणून दिल्या आहेत. ही तुझी दुष्टाई आहे आणि ती कडू या कारणाने तुझ्या हृदयापर्यंत पोहोचली आहे. माझे हृदय, माझे हृदय, मी माझ्या हृदयात दुःखी आहे. माझ्या ठाई माझे हृदय अनावर झाले आहे. माझ्याने शांत बसवत नाही, कारण हे माझ्या जीवा, तू रणशिंगांचा आवाज, लढाईची ओरड ऐकली आहे. अरिष्टामागून अरिष्ट घोषित करण्यात आले आहे, कारण संपूर्ण देशांचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूंचा व कनातीचा नाश केला आहे. यहुदाचा झेंडा मी किती काळ पाहू? काय मला रणशिंगांचा आवाज ऐकायला मिळेल? कारण देव म्हणतो, माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काही एक समजत नाही. दुष्कृत्य करण्यात ते पटायत आहेत, पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही. मी पृथ्वीकडे पाहिले आणि पहा, ती उजाड आणि आकार विहित होती. मी आकाशाकडे पाहिले, त्यामध्ये काही प्रकाश नव्हता. मी डोंगराकडे पाहिले आणि पहा, ते कापत होते व सर्व टेकड्या थरथरत होत्या. मी पाहिले आणि पहा, पण कोठेही माणसे नव्हती आणि आकाशातील सर्व पक्षी पळाले होते. मी पाहिले आणि पहा, फळबागांचे वाळवंट झाले होते आणि सर्व शहरे परमेश्वरासमोर त्याच्या संतप्त क्रोधासमोर खाली ओढले गेले होते. परमेश्वर असे म्हणाला, संपूर्ण देशाची नासधूस होईल, पण मी त्यांचा संपूर्ण नाश करणार नाही. या कारणामुळे भूमिशोक करणारे आणि वर आकाशे काळोख होतील, कारण मी माझे बेत घोषित केले आहेत. मी त्यापासून माघार फिरणार नाही. प्रत्येक शहर स्वर व धनुधारी यांच्या आवाजाने पळून जातील, ते जंगलात पळून जातील. प्रत्येक शहर डोंगराकडाच्या ठिकाणी चढेल. शहरे ओसाड पडतील, कारण तेथे कुणी राहणारे नसतील. आता तू उद्ध्वस्त होशील तेव्हा काय करशील? जरी तू किरमिजी वस्त्रे घातली आणि सोन्याच्या दागिन्याने आपल्याला सजवतेस, जरी तू काजळ घालून डोळे मोठे करतेस, पण तुझे मनुष्य तुझ्याकरता वासनाधीन होते, आता तुझा तिरस्कार करतात, उलट ते तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे। पहिल्या बाळपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोन कन्येचा आवाज मी ऐकला आहे। ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, मला हाय हाय, कारण माझ्या घातक्यामुळे माझा जीव कंटाळला आहे।